सीतेच्या सर्व प्रश्नांना आणि शंकांना हनुमंतानं समर्पक उत्तरं दिली आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्वक कथन केलं. रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्या जवळचा एक मणीही हनुमंतांच्या स्वाधीन केला. वास्तविक सीतेला घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही, माझी सुटका रामानेच केली पाहिजे असं सीतेने निक्षून सांगितलं. विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचं म्हणणं पटलं. तिचा निरोप घेऊन तो निघाला. जाता जाता त्याच्या मनामध्ये आलं की या राक्षसांचं बळ तरी काय आहे ते पाहावं, आणि या विचारासरशी त्यानं अशोकवन उद्ध्वस्त करून टाकलं. जंबूमाली आणि रावणपुत्र अक्ष यांना ठार केलं. लंकेच्या कुलदैवताचा नाश केला. तेव्हा रावणपुत्र इंद्रजितानं त्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केलं आणि रावणाच्या सभेत नेलं. तिथं त्याला ठार मारण्याचीच आज्ञा रावणानं दिली, पण रावणाचा भाऊ जो विभीषण त्यानं दूताला मारणं राजनीतीला धरून नाही असं आग्रहानं प्रतिपादन केलं. शेवटी रावणाच्या आज्ञेनं हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटवून दिलं. राक्षसीने हे वृत्त सीतेला सांगितलं तेव्हा तिनं अग्नीचा धावा केला आणि हनुमंताला इजा होऊ नये असं मागणं अग्निजवळ मागितलं. पेटत्या पुच्छानिशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि
लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. नदाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मारुती. नदाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मारुती. आग वर्षती नगरी वरती, गर्जना करी महावाद, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. या शिखराहून त्या गेहावर, कंदुक सातो पुढे कपीवर. या शिखराहून त्या गेहावर, कंदुक सातो पुढे कपीवर. शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, चालला नगर चेतवीत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. भडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाडून वाजे भेसुर. भडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाडून वाजे भेसुर. रडे ओरडे तो अंतपुर, प्रकाशी पुढे वस्तु जात, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. जळे धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची. जळे धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची. चिता भडकली जळू पुराची, राक्षसी करिती आकांत, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. कुणी जळाले निजल्या ठाई, जळत पळत कुणी मार्गी येई. कुणी जळाले निजल्या ठाई, जळत पळत कुणी मार्गी येई. कुणी भीतीने आवाक होई, ओळखी दुरल्या प्रलयात, पेट बिलंका हनुमंत, पेट बिलंका हनुमंत. गावे लोक विसरले नाती नावे मायले करा टाकून धावे लोक विसरले नाती नावे उभे ते वडे पळे आळवे अचानक आला कल्पांत पेट विलंका हनुमंत पेट विलंका हनुमंत खडगे ढाली पार वितळल्या वीरवृत्ती तरस देह जळल्या खडगे ढाली पार वितळल्या वीरवृत्ती तरस देह जळल्या ज्वाळे माझी ज्वाळा मिळल्या सघनता होय भस्मसात पेट विलंका हनुमंत पेट विलंका हनुमंत बारा अग्नी अग्नी बारा मुरे निवारा नाही थारा जळल्या वेशी जळे पहारा नाचतो अनल मूर्तिमंत पेट विलंका हनुमंत 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 पेट वि